आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संविधान सभेत झालेल्या चर्चा हा गौरवशाली वारसा असून संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे असं पंतप्रधानांचं मन की बातमधून आवाहन. जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोसला रवाना. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी उत्पादनामध्ये वाढ. रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी यावर संशोधन केंद्रांनी उपाय सुचवले पाहिजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. आणि अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयिताला ठाण्यातून अटक. आता सविस्तर बातम्या. संविधान सभेत झालेल्या चर्चा सदस्यांनी मांडलेले विचार हा आपला सर्वात मोठा वारसा असून संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून केलं. भारताच्या प्रजासत्ताकाचा 75वा वर्धापन दिन तसंच भारतीय संविधान लागू झाल्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी संविधान सभेत मांडलेल्या विचारांचं ध्वनिमुद्रण पंतप्रधानांनी श्रोत्यांना ऐकवलं.
जब संविधान सभा ने अपना काम शुरू किया तो बाबा साहब आम्बेडकर ने परस्पर सहयोग को लेकर एक बहुत महत्वपूर्ण बात कही थी.
But my fear is this. Our difficulty, as I said, is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mass that we have today take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity.
ये ऑडियो डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी का है.
हमारी जिंदगी और संस्कृति में कुछ ऐसा है जिसने हमें समय के थपेड़ों के बावजूद जिंदा रहने की शक्ति दी है. अगर हम अपने आदर्शों को सामने रखे रहेंगे तो हम संसार की बड़ी सेवा कर पाएंगे.
येत्या 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन असल्याचं सांगून ते म्हणाले की संविधानानं निवडणूक आयोगाला खूप महत्वाचं स्थान दिलं आहे आणि गेल्या दशकभरात देशाची लोकशाही अधिक मजबूत आणि समृद्ध झाली आहे. निवडणूक आयोगानं तंत्रज्ञानाचा वापर करत लोकशाहीला बळ दिलं आहे असं म्हणत नागरिकांनी वेळोवेळी आपला मताधिकार बजावत लोकशाही प्रक्रियेचा भाग व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. भारतानं अंतराळ क्षेत्रात केलेल्या ऐतिहासिक कामगिरीविषयी त्यांनी श्रोत्यांना माहिती दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं अंतराळात 2 उपग्रहांना परस्परांशी जोडण्याचा प्रयोग नुकताच यशस्वी करून दाखवल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनीनं देशातला पहिला खासगी उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्याची माहिती त्यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच स्टार्टअप इंडिया योजनेला 9 वर्ष पूर्ण झाल्याचं स्मरण पंतप्रधानांनी करून दिलं. यावेळी आकांक्षित वाशिम जिल्ह्यात स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून झालेल्या लघु उद्योगातील भरभराटीचा नरेंद्र मोदी यांनी विशेष नामोल्लेख केला आहे.
कुछ दिन पहले ही स्टार्टअप इंडिया के 9 साल पूरे हुए. हमारे देश में जितने स्टार्टअप 9 साल में बने हैं उनमें से आधे से ज्यादा टियर 2 और टियर 3 शहरों से है. स्टार्टअप कल्चर बड़े शहरों तक ही सीमित नहीं है. और आपको यह जानकर हैरानी होगी कि छोटे शहरों के स्टार्टअप में आधे से ज्यादा का नेतृत्व हमारी बेटियां कर रही है. जब यह सुनने को मिलता है अम्बाला, हिसार, कांगड़ा, चेंगलपट्टू, बिलासपुर, ग्वालियर और वाशिम जैसे शहर स्टार्टअप्स के सेंटर बन रहे हैं तो मन आनंद से भर जाता है.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेला महाकुंभ मेळा म्हणजे एकतेचं दर्शन घडवणारा महाकुंभ आहे असं ते म्हणाले. यंदाच्या कुंभमेळ्यात युवा वर्गाचा मोठा सहभाग असल्याचा उल्लेख करून त्यांनी समाधान व्यक्त केलं. येत्या 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी आपण पराक्रम दिवस साजरा करणार असल्याची आठवण त्यांनी श्रोत्यांना करून दिली. सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याला उजाळा देतानाच बोस यांच्या घराला भेट दिल्याचा अनुभव त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या जागतिक आर्थिक मंच 2025 सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील. 5 दिवसांच्या जागतिक आर्थिक मंच कार्यक्रमात समावेशक विकास तसंच सामाजिक भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण या मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली जाईल असंही ते म्हणाले. भारताचं आर्थिक धोरण, डिजिटल संरचना तसंच समाजाच्या सर्व घटकांना सक्षम बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर याबाबत जाणून घेण्यासाठी जग उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री रवाना झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत त्यांच्यासोबत आहेत. डाटा केंद्र, स्वयंचलित वाहनं, सेमी कंडक्टर, विद्युत वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषध आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या संख्येनं सामंजस्य करार या दौऱ्यात केले जाणार आहेत. विदर्भात जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या प्रादेशिक गरजा लक्षात घेऊन रोजगार निर्माण करणाऱ्या संशोधनावर भर द्यावा लागणार आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूर शिक्षण मंडळ संचालित रेशीमबाग स्थित श्री मथुरादास मोहता विज्ञान कॉलेजच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसंच संस्कृती आणि पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, संस्थेचे अध्यक्ष मोहित शाह यांची उपस्थिती होती. दिल्लीत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असं सांगून त्या ठिकाणी कंपन्यांनी फ्लेक्स इंजिनच्या गाड्या मार्केटमध्ये आणल्या आहेत. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर या गाड्या धावणार आहेत. इथेनॉल आणि सीएनजीवर धावणाऱ्या स्कूटर देखील मार्केटमध्ये आल्या आहेत असं नमूद त्यांनी केलं. यावेळी त्यांनी नागपूरच्या विमानतळाबाबत माहिती देताना सांगितलं,
आता आम्ही असं ठरवलं आहे की 2 वर्षांमध्ये नागपूरचा इंटरनॅशनल एअरपोर्ट जेव्हा सुरू होईल तेव्हा पहिलं विमान आम्ही तयार केलेल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर जाईल.
गडकरी मोहता विज्ञान कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं आठवणींना उजाळा दिला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी या तीन बाबींवर कृषी संशोधन आणि संत्रा संशोधन केंद्र नागपूर यांनी आपलं संशोधन तसेच उपाय सुचवले पाहिजे असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. वनस्पती आरोग्य व्यवस्थापनामध्ये उद्भवणारे मुद्दे आणि शाश्वत धोरण, एक वैश्विक दृष्टिकोन या विषयावर इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी नवी दिल्ली तसंच नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था यांच्याद्वारे आयोजित 3 दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी आज ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे महासंचालक डॉ हिमांशु पाठक, केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेचे संचालक डॉ दिलीप घोष प्रामुख्यानं उपस्थित होते. याप्रसंगी गडकरी यांनी संशोधन हे गरज आधारित आणि प्रादेशिक गरजेच्या आधारित राहायला हवे असं सांगून त्याची आर्थिक व्यवहार्यता सुद्धा असायला हवी असं सांगितलं. 19 ते 21 जानेवारी दरम्यान ही परिषद नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेदरम्यान प्लांट पॅथॉलॉजीवर विविध तज्ञांचे व्याख्यान त्याचप्रमाणे संशोधन अहवाल सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणी मुख्य संशयिताला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली असून त्याला न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्याचं नाव मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद असं असून तो मूळचा बांगलादेशी असल्याचा संशय आहे. त्यानं आधी आपलं नाव विजयदास असं सांगितलं होतं, पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याचं खरं नाव समोर आलं आहे. हवामान. आज विदर्भात हवामान कोरडं राहणार असून सर्वात कमी तापमानाची नोंद नागपूर इथं 10.4 अंश सेल्सिअस करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संविधान सभेत झालेल्या चर्चा हा गौरवशाली वारसा असून संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे असं पंतप्रधानांचं मन की बातमधून आवाहन. जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोसला रवाना. आणि अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयिताला ठाण्यातून अटक. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.